श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा सारांश सुरू आहे। सारांशाला आपण 3 भागामध्ये विभक्त केलेलं आहे, 2 भाग घेऊन झालेत। आज सारांशाच्या 3र्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
कालच्या 2र्या भागामध्ये त्या नैष्कर्म्य स्थितीचं वर्णन केलं, ज्याची व्याख्या शब्दाने सांगता येत नाही आणि ही स्थिती शब्दाने वर्णन करण्यापलीकडची आहे असं माऊली सांगत होते, आणि ही स्थिती ज्याची त्यांनीच प्राप्त करून घ्यायची असते ही परमोच्च स्थिती। आणि या स्थितीचे वर्णन केल्यानंतर माऊलीने सांगितलं होतं की तो कर्मयोगी पुरुष माझ्या प्रीत्यर्थ सर्व कर्म केल्यामुळे मद्रूप होतो। त्यानंतर सांगितलं की या 3 गुणांपासूनच 3 देव ब्रह्मा विष्णू महेश हे निर्माण झालेत। त्याचप्रमाणे सर्व 3 गुण आणि हे 4 वर्ण हे निर्माण झालेत, आणि या हे 4 वर्णाचा निर्माण करणारा मी नाही, आणि मी नसून ही 4 वर्ण शास्त्राप्रमाणे निर्माण झालेली, त्याप्रमाणे कर्म वाटून घेतलेली आहे। मी कर्म करणारा हा जीवाच्या ठिकाणी स्फुरणारा अहंकार तो गेला की म्हणजे मूळचा ईश्वर तिथे असतोच। देव म्हणतात, अर्जुना आतापर्यंतचे सर्व ज्ञानाचे भांडार, आजपर्यंत जी गोष्ट मी कुणाला सांगितली नाही अशी ती गुप्त गोष्ट तो गुह्य ठेवा, तुझ्या प्रेमाखातर मी तुला सांगितला, त्याचा तू नीट विचार कर, आणि नीट विचार केल्यानंतर तुला पटेल त्याप्रमाणे कर। फार सुंदर संगती लावतात माऊली। जेव्हा अर्जुनाला म्हणाले देव याप्रमाणे, तेव्हा अर्जुन काहीच बोलला नाही, गप्प राहिला। त्याच्या त्या गप्प बसण्यावरून देवाला जाणवलं की आपण आत्तापर्यंत जेवढं काही याला सांगितलं ते आणखीन याला सारांश रूपाने ऐकण्याची इच्छा आहे। मी तुला जे सांगितले ते बोलण्या ऐकण्यापलीकडचे आहे बरं, ते अद्वैत स्थितीत भोगण्याचे आहे, आणि तू माझा प्राणच आहेस, म्हणून माझे बोलणे हे दुसऱ्यापासून दुसऱ्याजवळ नसून माझे हे माझ्याजवळच आहे। आता तुला पुन्हा महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुझ्या इंद्रियांकडून जे जे व्यापार होतील, जे जे कर्म घडतील, त्या सर्वांची मोहर माझ्याकडे लाव, म्हणजे तू कर्म करत जा पण साक्षी भावाने पाहत जा की हे सगळे कर्म हे शरीर करत आहे, या ही प्रकृती या शरीराकडून करून घेत आहे, आणि मी साक्षी भावाने निराळाच आहे। तुला पुन्हा महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे सेवक भाव ठेवून जगाला माझ्या ठिकाणी मान, मग देहाच्या उपाधीमुळे जे द्वैत भासते ना ते द्वैत संपून जाईल, आणि देहाचा निराश झाला म्हणजे नाहीसे होऊन ते द्वैतसुद्धा संपेल, आणि तू मद्रूप होशील, माझ्यापर्यंत येशील, माझे सुख हे कोणत्याही अवस्थेत तुला भोगता येईल, एका क्षणात तू माझ्याशी विलीन होऊ शकतील। मी तुला कळवळीने शपथपूर्वक सांगत आहे, मी स्वभावतःच सत्यवचनी आहे, पण शपथ घेणे हे बरोबर नाही, परंतु आज आपली सगळी मी माझी जी काही स्थिती आहे ती वेगळी ठेवून तुझ्या प्रेमाखातर तुझ्यावर प्रसन्न होऊन हे तुझ्याजवळ बोलत आहे, आणि त्यामुळे या युद्धाच्या प्रसंगी भुलून जाऊन घनघोर प्रसंगी सुद्धा मी तुला उपदेश करीत आहे। तुला एवढीच अडचण वाटते आहे ना की युद्धकर्मामुळे आपल्याला पाप लागेल, पण माझ्या स्वरूपाला मिळाल्यावर पाप काही वेगळं शिल्लक उरत नाही, पाप पुण्य हे सगळं संपून जाते, परंतु मला अनन्य होऊन जर शरण आला नाहीस आणि स्वतःला वेगळा समजला तर मग तू वेगळाच राहशील, म्हणून असे वेगळेपणाने न राहणे हीच माझी खरी भक्ती आहे. आणि तुझ्या त्यामुळे तुझ्या या संघाताकडून, तुझ्या या शरीराकडून जी जी सगळी बरी वाईट कर्मे होतील त्याचे पाप पुण्य तू मला अर्पण कर. तुला त्याचा बंध लागणार नाही, तू माझ्याच ठिकाणी येशील. अशा रीतीने मी तुला या सर्वातून मुक्त करील. आपल्या प्रियतम शिष्याला हा सत्य अनुभव करून देण्यासाठी देवाने त्याला प्रेमभराने दृढ आलिंगन दिले, याची फार सुंदर ओवी या अध्यायाच्या शेवटी शेवटी येईल. आणि त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतले. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे गीतेच्या रूपाने प्रत्यक्ष वेदच श्रीकृष्णाने अर्जुनाला उघड करून दाखविला. माऊली म्हणतात की एका दृष्टीने वेदापेक्षा गीतेची योग्यता जास्त आहे, कारण वेद हे भगवंताच्या निश्वासातून निर्माण झाले होते, पण गीता भगवंतानी जागृत अवस्थेत प्रत्यक्ष कुरुक्षेत्रात अर्जुनाला सांगितली. गीतेमध्ये कर्म, उपासना, ज्ञान या प्रकारचे तीन कांड आहेत, तीन प्रकारचे बीज आहेत, तर ते गीतेत आणि तेच वेदात पण आहेत. आता हे गीतेत कसे कसे आलेत, प्रत्येक अध्यायात विषय कसा कसा आला याचा सारांश रूपाने माऊलीने आढावा घेतला आहे. वेदाचा अधिकार हा फक्त तीन वर्णांनाच, स्त्रिया आणि शूद्र यांना हा अधिकार नाही, पण ते जे न्यू नाही ते गीतेने घालवले, कारण गीता ही सर्वांना मोकळी झाली. चारही वर्णांच्या लोकांसाठी, स्त्रियांसाठी, लहान लेकरांसाठी, क्षुद्रांसाठी, सगळ्यांसाठी ही मोकळी आहे. संसार दुःखात सापडलेल्या क्षुद्र आणि स्त्रिया यांचा उद्धार कसा होईल याचा कळवळा गीतेला आला, आणि गीतेनेच, त्या वेदांनीच गीतेचा अवतार घेतला आणि ती अडचण दूर झाली. अशा प्रकारे फार चातुर्याने माऊलीने वेदांचा भाव कमी न करता गीतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. ज्ञानदेव अर्जुनाची खूप प्रशंसा करतात की या अर्जुनाच्या प्रेमामुळेच भगवंतांनी हे गुह्य सांगितले आणि त्यामुळे जगाला जन्ममरणाच्या संसारातून सुटण्याचा एक मार्ग मिळाला. पुढे माऊली म्हणतात की अनंत जन्मीचे पुण्य गाठी असेल तरच हे गीताशास्त्र ऐकण्यास मिळते, पण ऐकाव्यास मिळून सुद्धा त्याचे जर शास्त्र संप्रदायपूर्वक अनुष्ठान घडले नाही तर मग ते काही उपयोगाला येत नाही, मग ते फक्त पांडित्य दाखविण्याचा विषय असतो. संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे ऐकणाऱ्याचा अधिकार. गीतेचा अधिकारी कोण? गीतेचा अधिकारी म्हणजे तपी, देव व गुरु यांचा भक्त, ऐकण्याची चाड बाळगणारा, माझ्याबद्दल ज्याला आदर आहे असा, अशा गुणांनी संपन्न असणारा. पण हे गुण जर अंगी नसतील मग तो ब्रह्मदेवाच्या योग्यतेचाही असेल तरी त्याला कौतुकाने सुद्धा गीता सांगू नये, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून गीता ज्ञानेश्वरी हे शास्त्र ज्याच्या दैवात असेल त्यालाच ऐकायला मिळते. आणि मी परत परत सांगत असतो की ज्याचा नंबर आला असेल ना त्यालाच ज्ञानेश्वरी ऐकायला मिळेल, ज्ञानेश्वरी आचरण करायला मिळेल, ज्ञानेश्वरीबद्दल बोलायला मिळेल. हे प्रत्येकाच्या हरेक के बस की बात नाही आहे, प्रत्येकाच्या भाग्याचा विषयी नाही. अधिकार संपन्न पुरुषाला ईश्वर प्रसन्न व्हावा या एका हेतूने जो गीता सांगेल, जो ज्ञानेश्वरीचे निरूपण करील, तो गीतेचा वक्ता हा मला फार प्रिय आहे, त्याला मरणानंतर मी माझ्या स्वरूपी मिसळून घेतो. त्याचप्रमाणे जे श्रोते अत्यंत श्रद्धेने आणि आदराने या गीता ज्ञानेश्वरीला ऐकतील त्यांनाही तेच फळ मिळेल, असे या गीतेचे फळ थोडक्यात माऊलीने सांगितले आहे. आता या गीतेचा संप्रदाय आणि फळ सांगितल्यावर देवानी अर्जुनाला प्रश्न केला. त्याची संगती ज्ञानदेवानी फार सुंदर पद्धतीने लावलेली आहे. भगवंतांनी दृढ आलिंगन दिल्यावर अर्जुन हा पूर्ण ब्रह्मस्थितीतील समाधी सुख भोगीत होता, तो पूर्ण समाधीमध्ये गेला. अर्जुनाला काही दिसत नव्हतं, परंतु देवाला त्याच्या हातातून युद्ध करून घ्यायचं होतं, म्हणून प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने त्याला परत देहस्थितीवर देवानी आणले. आणि इथे देवानी अर्जुनाला प्रश्न विचारला, बरं का? आतापर्यंत अर्जुन देवाला प्रश्न विचारत होतो, आता हा पहिला प्रश्न आहे जो देव अर्जुनाला विचारत आहे. काय विचारत आहेत? अर्जुना, तुझ्या ठिकाणी मी कर्म करणार नाही, म्हणजे मी युद्ध करणार नाही असा जो आग्रह होता तो अजूनही शिल्लक आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्जुन देहभानावर येऊन सद्गतीत अंतकरणाने देत आहे. देवा, तुझ्यासारखा समर्थ सद्गुरू इतक्या कळकळीने ज्ञानाचा उपदेश करीत असताना माझ्या ठिकाणी हा मोह राहील असे तुला कसे वाटते? जिथून मोह उत्पन्न होतो ते अज्ञानच तुझ्या प्रसादाने नाहीसे झाले. मला तुझ्या खेरीज दुसरे काहीच दिसत नाही. मी कर्म करीन अथवा कर्म करणार नाही हा जो भेद होता, मी तुझ्यापासून जेव्हा वेगळा होतो तोपर्यंत स्फुरत होता. आता या ऐक्य स्थितीमध्ये हे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. तू सांगशील तेच मला प्रमाण आहे. तुला वाटेल ते करण्याविषयी तू मला आज्ञा कर. देवाला आनंद झाला की आपण जे याच्याशी बोललो त्याचा अपेक्षेबाहेर चांगला परिणाम झाला. मग देवपणा विसरून देव आनंदाने नाचू लागले. अर्जुन हा कधी ब्रह्मस्थितीत तर मग कधी देहभानावर सद्गतीत होऊन देवापुढे उभा राहिला. आणि हे सर्व दृश्य पाहून त्या सात्विक अंतकरणाच्या संजयाला अष्टसात्विक भावाचे भरते आले. तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे म्हणू लागला. अरे, आपण काय यक्षिशीत घोडे हाकणारे आणि घोडे राखणारे, पण अशा युद्धासारख्या प्रसंगी सुद्धा आपल्याला ब्रह्मानंद भोगायला मिळाला. म्हणून त्याला श्रीव्यासांचे उपकार वारंवार आठवत होते. त्याचवेळी त्याला आपला मालक धृतराष्ट्र याची कीव येत होती, त्याची दया येत होती की हा पुत्र स्नेहाने तर आंधळा आहेच, पण इतकं गोड अमृतासारखं ज्ञान आज मिळत असताना देखील हा इथे न राहता शेजारच्या गावाला गेला, म्हणजे त्याचं अजिबात लक्ष नाही. धृतराष्ट्र एवढ्यात म्हणाला की तुला व्यासांनी इथे लढाईचा वृत्तांत सांगण्याकरता बसवला आहे का? कृष्ण आणि अर्जुनाची त्यांच्या प्रेमाची भाकड कथा वर्णन करण्याकरता बसवला आहे? आता जे युद्ध सुरू आहे त्यात जय कोणाचा होणार आणि पराजय कोणाचा होणार हे जाणण्याची मला उत्कंठा आहे. मला स्वतःला तर असे वाटते की दुर्योधन हा नेहमीच अर्जुनापेक्षा जास्त पराक्रमी आणि त्याचे सैन्यही अर्जुनापेक्षा दीडपट, म्हणून विजय नक्कीच दुर्योधनाचा होईल. मी बोलतो ते बरोबर आहे ना? तुझे मत जसे असेल तसे सांग संजया. अशा प्रकारे धृतराष्ट्राच्या प्रश्नाचा आधार घेऊन माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेचा जो शेवटला प्रसिद्ध श्लोक आहे त्या श्लोकाची संगती अत्यंत कौशल्याने लावली आहे. संजयाचा उत्तराचा अनुवाद करताना ज्ञानदेवांनी एकावेळी अनेक रूपकांचा आणि अनेक अलंकाराचा एकापाठीमागे एक वापर केला आणि फार सुंदर पद्धतीने हे सांगितलं की जय हा अर्जुन आणि श्रीकृष्ण ज्या पक्षात आहे त्याचाच होईल. तेच उत्तर खुबीदार पद्धतीने संजयाच्या द्वारे मांडलं आणि शेवटी म्हणतो की विजय स्वरूप श्रीकृष्ण आणि विजय तर अर्जुनाचे नावच. ते जो दोघे ज्या पक्षात असेल त्याच पक्षाचा निःसंशय विजय होईल आणि तोच पक्ष सुख आणि कल्याणसुद्धा प्राप्त करील हे व्यासाचे नाव घेऊन मी प्रतिज्ञेपूर्वक सांगत आहे असं संजयांनी म्हटलं. गीतेचा अनुवाद केल्यानंतर गीतेची महती आणि फळ. वेद अनंत बोलला त्याचे सार महाभारताच्या 125 श्लोकात आले आहे आणि त्या महाभारताचे हे सार गीतेच्या 700 श्लोकात आले आहे आणि पुन्हा त्या 700 श्लोकाचेही सार हा गीतेचा शेवटचा श्लोक आहे. जो या एकाच श्लोकावर विश्वास ठेवून वागेल त्याने संपूर्ण विश्व मात्र जिंकले असे म्हणायला हरकत नाही. या गीतेचे 700 श्लोक जरी निरनिराळे असले तरी त्यांचे महत्त्व निरनिराळे नाही, ते सर्व एकाच योग्यतेचे आहेत. ही गीता म्हणजे संसारामध्ये शिणलेल्या लोकांना विश्रांतीचे स्थान आहे. जो काया वाचा मने करून या गीतेची सेवा करील, हे गीतेचं ज्ञान दुसऱ्याला देईल, त्याला संसारातील दुःख भासणार नाहीच, पण शिवाय अचिंत्य अशा ब्रह्माचा आनंदसुद्धा उपभोगाला मिळेल. इतर शास्त्रांमध्ये वाच्य आणि वाचक हे वेगवेगळे असतात, तसे गीतेत नाही. गीतेत वाच्य आणि वाचक हा एक श्रीकृष्णच आहे. गीतेचा हिरो हा एकमेव श्रीकृष्णच आहे. फार काय, गीता ही प्रभू श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे असं माऊली म्हणतात. विश्व संसार दुःखाने ग्रस्त झालेले पाहून भगवंतांनी हा ब्रह्मानंद अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना सुलभ करून दिला. गीतेच्या अर्थाचा जो विचार करील, गीतेच्या अर्थाप्रमाणे जो वागेल, तो तर ब्रह्म होईलच. पण नुसते श्रवण आणि पठन जरी केले, त्यालाही हे ब्रह्मत्व उपभोगायला मिळेल. त्याला कळणार नाही कधी त्याचा कायापालट झाला, कधी त्याची परिस्थिती सुधारली, हे त्याला कळणारसुद्धा नाही. पण हळूहळू सर्व परिस्थिती बदलत जाईल. असे असल्यामुळे इतर सगळे शास्त्र घेऊन काय करायचे? एका गीतेचीच सर्वांनी अनन्य भावाने सेवा करावी, कास धरावी. पुढे माऊली व्यास मुनींचा गौरव करतात की वाचेला अगम्य असा ब्रह्मविषयक संवाद श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये रणांगणावर झाला होता. तो संवाद 66 श्लोकामध्ये सुसंगत रीतीने ज्यांनी गथित करून सर्व जगाला सुलभ करून दिला, त्या व्यासांचा हा जगावर केवढा मोठा उपकार आहे. मंडळी, जेव्हा अनेक वेळा ज्ञानेश्वरी वाचन किंवा गीता वाचन घडेल, तेव्हा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांनाही हे कळून येईल की व्यास हे किती विशाल बुद्धीचे एक महर्षी होते. कशाप्रकारे त्यांनी हे 700 श्लोक गुंफलेले आहेत, कशाप्रकारे एकानंतर एक श्लोक ठेवलेला आहे, येणारा श्लोक पहिल्या श्लोकाशी कसा संबद्ध आहे, पुढचा श्लोक आदल्या श्लोकासोबत कसा जुळलेला आहे, हे आज कोणालाही जमू शकत नाही. इतके साहित्यकार झालेत, इतकं वाङ्मय तयार झालं. पण या प्रतीचं वाङ्मय, ते गीता असो की ज्ञानेश्वरी, हे होणे जवळजवळ असंभव आहे. म्हणून गीतेचा अर्थ लावताना जिथे थोर पुरुषांच्या म्हणजे थोर भाष्यकारांच्या मतीसुद्धा कुंठित होतात, तेथे माऊली म्हणतात की माझ्यासारख्याचा काय लाग लागणार आहे. परंतु माझी भिस्त गीता माऊलीवर आहे, ती थोर मुनींच्या बरोबर माझाही अंगीकार करील. आणि शिवाय मी व्यास आणि भाष्यकार म्हणजे शंकराचार्य यांच्याच मार्गाने चाललो असल्यामुळे ते ज्या मुक्कामाला पोचले तेथेच मी न चुकता जाईल. पुढे श्री निवृत्तीनाथांचे उपकार स्मरतात आणि शेवटी शेवटी तर माऊली अत्यंत संवेदनशील पद्धतीने आपल्या गुरुला ज्या प्रकारे विनवणी करतात, त्यांचे आभार मानतात, ते बोलण्या सांगण्याच्या पलीकडचे आहे. हे गुरु, तुमच्यासारख्या थोरांनी अंगीकार केला असता निर्जीव वस्तूंनाही मोठे सामर्थ्य येते, असे पुराणांतरी दाखले आहेत. कोणते दाखले? एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. माती ही निर्जीव होती ना, मातीचा पुतळा निर्जीव होता, पण त्यालासुद्धा सामर्थ्य आले. अरे, मी तर चित्तसंपन्न सद्गुरूचा चेला आहे, अनुग्रहित आहे, मग माझ्या मुखातून काय, पण माझ्या श्वासातून सुद्धा गीतेचे व्याख्यान निघेल, यात काही नवल नाही. मी या संस्कृत गीतेचा मराठीत अनुवाद केल्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांची मोठी सोय झाली. परंतु जे संस्कृतसोबत माझ्या या मराठी माझ्या प्राकृत गीतेचं वाचन करतील, म्हणजे ज्ञानेश्वरीचं वाचन करतील, ते अंतर्मुखी होतील. आणि अशा अंतर्मुखी श्रोत्यांना आध्यात्मिक आनंद मिळेल. पण जे बहिर्मुखी श्रोते आहेत, ज्यांना साहित्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कविता आवडते, अशा लोकांना या काव्यामुळे बहिरंगाचा आनंदसुद्धा मिळेल. त्या शब्दांची गोडी त्यांना फार आवडेल. पुढे आपली गुरुपरंपरा सांगतात की क्षीर समुद्राच्या ठिकाणी आदिगुरु श्री शंकरांनी प्राचीन काळी आपले गुह्य ज्ञान पार्वती मातेला एकांतात सांगितले, पण त्या ठिकाणी माशाच्या पोटामध्ये मत्स्येंद्रनाथ हजर होते, त्यांना ते ऐकायला मिळाले. त्यानंतर त्यांनी ते गोरक्षनाथांना आणि गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना परंपरेने दिलेत. गहिनीनाथांनी मात्र एक शिष्य एक गुरु एवढेच मर्यादित न ठेवता सर्व संसारग्रस्त जीवांना ते मिळावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना देऊन त्याचा प्रचार प्रसार सर्वत्र करण्यास त्यांना सांगितले. श्री निवृत्तीनाथांनी त्याप्रमाणे मला निमित्त करून हे श्री शंकराचे समाधीधन जगाला प्राप्त करून दिले आणि त्यामुळे त्रैलोक्यात निरूपण होऊन राहील असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा निर्माण झाला. आणि हे केवळ श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचे सामर्थ्य आहे. एरवी गीतेसारख्या असामान्य ग्रंथावर टीका करण्याची माझी काय योग्यता आहे? अंगी प्रज्ञाही नाही आणि गुरुसेवाही घडली नाही. गुरुचे पायिक पण पत्करले आणि त्यांनी सांगितले ते पुरोहिताप्रमाणे बोललो. पुढे संत श्रोते मंडळींना वंदन करतात. ग्रंथ सांगताना माझ्याकडून जे उणे अधिक झाले असेल ते आपण पोटात घालावे. आपल्या पायाची भेट झाली हे माझे भाग्यच उदयाला आले. आपण माझी आणि या गीतामौलीची भेट करून दिली आणि माझे मनोरथ पूर्ण झाले. ग्रंथाचा शेवट करताना मराठी वाङ्मयामध्ये अमर होऊन राहिलेलं अलौकिक असं पसायदान माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुजवळ मागतात. खळ आणि दुष्ट लोकांचा उद्धार होऊन ते ईश्वरनिष्ठ कसे होतील यांची काळजी माऊलीला लागलेली स्पष्ट दिसते. म्हणून प्रथम त्यांच्याबद्दलच कळकळीने माऊली प्रार्थना करतात. म्हणतात, जगातील खळ आणि दुष्ट लोकांच्या वृत्तीमध्ये पालट पडून दुष्ट कर्मे टाकून सत्कर्मे त्यांनी करावी अशी त्यांना देवा बुद्धी द्या. जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. सगळीकडे धर्माची वाढ होऊन सर्व लोक सुखी व्हावे. त्यांनी भगवंताची सेवा करण्यात आयुष्य घालवावे. व हे घडून येण्यासाठी संत महात्मे यांचे वास्तव्य या पृथ्वी तलावर निरंतर असावे. शेवटी निवृत्तीनाथ म्हणतात की तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल ज्ञानदेवा, असा त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर श्री ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानेश्वरी लेखनाचे स्थळ नेवासे, काळ म्हणजे शके 1212 आणि लिहून घेणारे लेखक म्हणजे सच्चिदानंद बाबा यांचा उल्लेख करून अत्यंत प्रसन्न अंतकरणाने या ग्रंथाची समाप्ती केली आहे. शेवटी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काळांतराने जे पाडभेद शिरलेत, जे अपवाद शिरलेत, ते काढून टाकून श्री एकनाथ महाराजांनी या ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली, त्यासंबंधीच्या काही थोड्याशा ओव्या आल्या आहेत. अशा प्रकारे आपण या 18व्या अध्यायाचा सारांश 3 भागामध्ये घेऊन आज इथे समाप्त केला. उद्यापासून या अप्रतिम अशा 18व्या अध्यायाचं निरूपण सुरू होईल. पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने येऊन त्याचं रसास्वादन घ्या. दररोज ऐका, शांतचित्त होऊन ऐका. आज आपण इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ
महाराज की जय.